ಕವಗ ಸಿನ್ನರ ತಾಲೂಕ್ಯ ಬಾಯ ಪತ್ನಿ ಶೋಭೆ ಮರದ पूजा करना करता जाती तो ते बाबा बसले होते बाबा जाऊन पाया पड़ी बाई मला लय नाराज दिसते बाबा पोटी संतति नहीं आशीर्वाद दिला सीताबाई मग काय झालं मित्रांनो, शाळेमध्ये टाकलं. एक दिवशी मास्टर काय बोलले परशुरामाला, बोला तुझ्या ध्यानात येतं का? परशुराम काय बोलतो गुरुजी दादाला, गुरुजी दादा तुम्ही मला एवढं शिकवलं ते माझ्या ध्यानात येत नाही, फक्त रामाचा शब्द माझ्या मुखात येतो. पुढे मंडळी प्रकार कसे लिहले त्याच्या दैवाला, सड्या मारल्या परशुरामाला, परशुराम लागला धाई धाई रडण्याला, लागला मने रडण्याला. अरे परशुराम रडू नको. तो परशुराम त्या येशू मित्राला काय म्हटला, गुरुजी दादाने मला दोन सड्या मारल्या. अरे कशाबद्दल मारल्या? गुरुजी दादा म्हणाले मी त्या जेवढं शिकवलं तुझ्या ध्यानात येत का? मी म्हणालो की नाही, रामाचा शब्द माझ्या मुखाला येतो म्हणून गुरुजी दादाने मला दोन सड्या मारल्या. पुढे कसार्य प्रकार परशुराम चालून गेला घराला, शिवन लागला काम करण्याला. स्वर्गाला गेले खबर त्या परसरामाला गेली मग परसराम तेवढं ऐकून परत त्याच्या गावावर आला हो पुढे मंडळी परसार तुझ्या करून टाक तुझ्या लग्नाला परसरामचा मामा बोले सीता बाईला बाईला काही सांगू बहिणी तुला मुलगी मी बघून ठेवली त्याला मुलगी बघून ठेवले परसराम साक्षात दर्शन दिलं परसरामाला मित्रांनो मग काय झालं हो पुढे कसा प्रकार झाला विठ्ठल बोले परसरामाला लावून तून धर्म दाखव जगाला लावून तून धर्म दाखव जगाला तमाशाचा मार्ग धर खत्रीच्या तमाशात तो परशुराम निघून गेला. मग काय झालं? बरेच दिवस त्या तमाशामध्ये काम केलं. विठ्ठल खत्रे तो म्हातारा झाला. त्याचा बोध तो तमाशाचा कुणाला दिला? परशुरामाला. असे लिहिले त्याच्या तमाशा करू लागला. लावणीतून भक्तीचा मार्ग त्या लोकांना देऊ लागला मित्रांनो. मग काय झालं? त्याच्या तकदीरामध्ये कसं लिहिलं? पुढे मंडळी प्रकार ऐका कड एकादशीला बघू लागले. सायन्स नी टुबा धाय धाय नाचू लागले मित्रांनो. पुढे मंडळी प्रकार लोक बोलले त्या परशुरामाला परत आले वावी गावाला परशुरामाची कमाल बोलाला पुढे ऐका मंडळी पवयाला
मीरा बाई.